आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित. युवकांना रोजगार, गरीब महिलांना अर्थसहाय्य आणि जातनिहाय जनगणनेचं आश्वासन. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघात 299 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध. आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच युपीआयच्या माध्यमातून बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे बँकांची रोख रक्कम व्यवहार प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल आणि ग्राहकांची सोय होईल असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत सांगितलं. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसी रिटेल ही प्रणाली बँकांव्यतिरिक्त इतर देयक प्रणालींना वापरण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहितीही दास यांनी यावेळी दिली. छोट्या गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करता यावी यासाठी एक मोबाईल ऍप सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यात बँकेनं रेपो दर आणि इतर बँक दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. 2024-25 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% राहील तर ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात महागाई दर 4.5% असेल असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. मार्च अखेर परकीय चलनसाठा 64,560 कोटी डॉलर्स या विक्रमी पातळीवर गेल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. काँग्रेस पक्षानं आपला लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काल प्रकाशित केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं. गरीब महिलांना वार्षिक 1 लाख रुपये अर्थसहाय्य, महिलांसाठी केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, प्रतिदिन किमान 400 रुपये वेतन, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीची हमी आणि जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. यामध्ये राज्यातील 8 मतदारसंघातील 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बुलडाणा मतदारसंघात 25, अकोल्यामध्ये 17, अमरावतीमध्ये 56, वर्धा इथं 26, यवतमाळ वाशिममध्ये 20, हिंगोलीत 48, नांदेडमध्ये 66 आणि परभणीमध्ये 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यात 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 26 एप्रिल रोजी मतदान होईल. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सध्या प्रचार सुरू आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, प्रचारक ठिकठिकाणी जाहीर सभा, रोड शो तसंच मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. पंतप्रधान येत्या 8 तारखेला चंद्रपूरमध्ये तर 10 तारखेला रामटेकमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल गडचिरोली चिमूर मतदारसंघांचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ देसाईगंज आणि चारमोशी इथं प्रचारसभा घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर इथं भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित केलं. देशातल्या काही निवडक शहरांचे महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपापल्या शहर आणि जिल्ह्यातलं मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी मतदान केंद्रांनुसार कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी धोरणं आखून विशिष्ट व्यक्तिसमूहासाठी गरजेनुसार योजना आखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राजीव कुमार यांनी काल महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत एक बैठक घेतली, त्यामध्ये ते बोलत होते. लोकांनी स्वप्रेरणेनं मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातल्या पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी, महापालिका आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कर्करोगावरील CART सेल या अत्याधुनिक उपचार पद्धतीचं उद्घाटन नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईत झालं. आतापर्यंत केवळ मोजक्या देशांमध्ये उपलब्ध असलेली ही उपचार पद्धत भारतात विकसित झाल्यामुळे कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल. देशातल्या या पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचारांविषयी माहिती देत आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधले कर्करोग तज्ञ डॉक्टर हसमुख जैन.
कार्टी सेल थेरपी जो है वो नए प्रकार का सेल थेरेपी है जिसमें क्या किया जाता है कि मरीज के सफेद पेशी के कण लिए जाते हैं, उनमें एक स्पेशल प्रकार का कण होता है जिसको हम बोलते हैं टी लिम्फोसाइट. इस टी लिम्फोसाइट को निकाल के लेके सेपरेट करके हम लैब में इसको हम मॉडिफाई करते हैं. टी लिम्फोसाइट नॉर्मली हमारे प्रतिरोधक शक्ति का एक बहुत इंपॉर्टेंट हिस्सा है जो कि कैंसर के कण को आइडेंटिफाई करके नष्ट कर सकता है. बट कैंसर के मरीजों में ये टी सेल्स अच्छे तरीके से काम नहीं करते हैं तो इसीलिए उनको लिया जाता है लैब में और उनको मॉडिफाई किया जाता है जेनेटिक इंजीनियरिंग के द्वारा जिससे कि ये कैंसर के कण के को आइडेंटिफाई करके उनको नष्ट कर पाए. तो ये इस तरीके के जेनेटिक इंजीनियरिंग से कार्टी सेल थेरेपी बनता है. ये एक इंडिविजुअलाइज थेरेपी होता है. हर पेशेंट का सेल्स अलग से लिया जाता है और उनको मॉडिफाई किया जाता है. इस प्रोसेस में लगभग 2 से 3 हफ्ते लगते हैं एंड इस समय मेनली ब्लड कैंसर में अप्रूव है. जिन मरीजों में जो रेगुलर केमोथेरेपी काम नहीं की है या बीमारी लौट के आ गई है उन मरीजों में इसका इस्तेमाल किया गया है. इन मरीजों में आमतौर पर हमारे पास कोई पहले कोई अच्छे विकल्प नहीं थे और इनका सर्वाइवल जो है वो बहुत ही लिमिटेड होता था. बट अब कार्टी सेल थेरेपी की वजह से ऐसे मरीजों में क्योर की उम्मीद रख सकते हैं. इस वजह से कार्टी सेल थेरेपी एक इम्पॉर्टेंट महत्वपूर्ण ऑप्शन है.
मानसिक आरोग्यासाठीच्या टेलीमानस या मोफत मदत क्रमांकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGC सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत. यासंदर्भात आयोगानं सर्व विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना परिपत्रक पाठवलं आहे. टेलीमानस ही आरोग्य मंत्रालयाची सुविधा उत्कृष्ट काम करत असून तिचा जनमानसात प्रचार व्हायला पाहिजे असं UGC म्हटलं आहे. टेली मेंटल हेल्थ अश्युरन्स अँड नेटवर्किंग अर्थात टेलीमानस हा उपक्रम आरोग्य मंत्रालयानं 2022 सुरू केला. या 24 तास काम करणाऱ्या मदत कक्षाद्वारे मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य केलं जातं. पुणे जिल्ह्यातल्या मावळ पुणे बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठीच्या 11,898 मतदान यंत्रांचं काल जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय रँडमायझेशन म्हणजेच सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सरमिसळ प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काल विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसावा त्यांचं वितरण पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी ही सरमिसळ पद्धत अवलंबण्यात येते. 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस आणि शांती दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज परभणी जिल्ह्यात सर्व क्रीडा संघटना क्रीडाप्रेमी नागरिक खेळाडू प्रशिक्षक इथल्या क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबणार आहेत. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी रस्त्यावर धकामे गावाजवळ झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारीचं चाक फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती झाडावर आदळली. त्याचवेळी एक दुचाकीही त्या झाडावर आदळली. यात दुचाकीवरील दोघांचा आणि मोटारमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी हवामान दमट आणि उष्ण असेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित. युवकांना रोजगार, गरीब महिलांना अर्थसहाय्य आणि जातनिहाय जनगणनेचं आश्वासन. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघात 299 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.